नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीताची 150 वर्सां पुराय जावपाची कार्यावळ पुराय देशभरात व्हडा उमेदीन मनयली. ह्या गीतातल्यान प्रेरणा घेवन आमच्या स्वातंत्र्या खातीर झुजपी देशा खातीर जगचे अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांक केलां. गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी 2025 81 देशांतले 240 चित्रपट प्रदर्शीत जातले. गोवा विद्यापीठान 10-14 नोव्हेंबर मेरेन भोपाळ मध्य प्रदेशांत सीजी विद्यापीठात जावपी एआययू साऊथ वेस्ट झोनल इंटर युनिव्हर्सिटी जुडो सर्ती खातीर जुडो दादले आनी बायलो पंगड वेचून काढला. आता पुराय खबरो. वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताची 150 वर्सां पुराय जावपाची कार्यावळ पुराय देशभरात व्हडा उमेदीन मनयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्साच्या स्मरणोत्सवाचे उक्तावण केले. ताणी हे वार एक स्मारक तिकीट आनी नाणे प्रकाशित केले. वंदे मातरम 150.in हे पोर्टलूय ताणी सुरू केले. ह्या वेळार उलयताना प्रधानमंत्र्यांनी म्हळे,
मातरम का मूल भाव है भारत माँ भारती, भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया, जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा, शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय, भारत ने ये सब कुछ देखा है.
कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागारात आज भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्साच्या फाटभुयेर खासा शासकीय कार्यावळीचे आयोजन केले. या गीताची दरेक ओळ आमच्या मातृभूमीची तोखणाय करता आनी इतली विविधताय आशिल्ल्या भारताक एकठांय हाडपाची प्रेरणा हे गीत आमकां दिता. ह्या गीतातल्यान प्रेरणा घेवन आमच्या स्वातंत्र्या खातीर झुजपी देशा खातीर जगचे अशें हांव तरणाट्यांक आवाहन करतां. भारताच्या प्रगती खातीर तशेंच 2047 वर्साच्या विकसीत भारताच्या सपना खातीर जगात तरणाट्यां खातीर जायत्यो संधी आसात. राष्ट्राच्या सपनांतल्यान आपली सपनाय पुरा करात आनी राष्ट्र निर्माते जायात अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांक आवाहन केलें. हें गीत आमच्या देशाच्या काळजाचे ठोके जाल्या अशें मुखार उलयतना तांणी सांगलें. फुडली कांय दशकां म्हत्वाची आसात आनी तातूंत तरणाट्यांची व्हडली भुमिका आसा अशें तांणी म्हळें. सुरवेक सगळ्यांनी एकठांय वंदे मातरम हें गीत गायलें. कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्ती वाद्यगीतां सादर केलीं. कला आनी संस्कृती सचीव संतोष सुखदेव आनी वंदे मातरम हें गीत देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात लाखांनी भारतीयांचे झुजाचें गीत आशिल्लें आनी 150व्या वर्साचो उगडास वर्सभर चालू उरतलो अशें सांगलें. ह्या वेळार बंकीमचंद्र चॅटर्जींची आनंदमठ कादंबरी मानेस्तांनी प्रदर्शीत केली. ह्या वेळार राज्याचे मुखेल सचीव व्ही कांदवेलू, उत्तर गोंय जिल्हाधिकारी अंकित यादव, कला आनी संस्कृती खात्याचे संचालक विवेक नायक, शाळेचे विद्यार्थी तशेंच सरकारी अधिकारी आनी शिक्षक व्हड्या प्रमाणांत हजर आशिल्ले. आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवनात वंदे मातरमाच्या 150व्या वर्धापन दिसा निमतान आयोजित कार्यावळीत वृत्तसंस्थेचे अतिरिक्त महासंचालक धीरज एम काकडिया सहभागी झाले. या कार्यावळीत खुपशा कलाकारांनी एकठांय येवन न्यू ब्रॉडकास्टिंग हाऊसाच्या परिसरात राष्ट्रगीत गायले. आकाशवाणी न्यूजाकडेन उलयताना सहभागी प्रभास श्रीवास्तव हांणी वंदे मातरम गावपाची संद मेळिल्ल्या बद्दल आनंद व्यक्त केलो. तांणी हे खातीर आपली आनी आपल्या टिमी खातीर अभिमानाचो खीण अशें म्हळें. वंदे मातरम या राष्ट्रगीताची 150 वर्सां पुराय जावपाची परब गोंय नौदळ एनसीसीच्या क्रमांक 1 नौदळ एनसीसी विभागान पेडणेच्या बहुउद्देशीय खेळ स्टेडियमार व्हडा उमेदीन मनयली. राज्यभरातल्यान वेगवेगळ्या शाळांनी आनी महाविद्यालयांतल्यान सुमार 600 नेव्हल एनसीसी कॅडेटांनी ह्या कार्यावळीत वांटो घेतिल्लो. भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाक प्रेरणा दिवपी आनी राष्ट्रीय एकचार घटमूट करपी कालातीत राष्ट्रगीताक नमन करपाक एक औपचारीक परेड आनी एनसीसीचो ध्वज हुबोवन उत्सवाची सुरवात जाली. आयएनमॅन 70.3 गोवा फाटो सर्तीची 5वी आवृत्ती 9 नोव्हेंबराक मिरामार हांगा सुरू जातली. ह्या सर्तीत अंदू 31 देशांतल्यान सुमार 1,300 जाण भाग घेतले अशी माहिती भारत आयएनमॅन सर्तीचे संस्थापक दीपक राज हांणी दिल्या. आयज आयएनमॅन सर्तीची पदकां आनी जर्सीचे नामनेची बॉलिवूड अभिनेत्री सयामी खेर, आयएनमॅन सर्तीचे संस्थापक दीपक राज तशेंच वेवसायीक अजय खन्ना हांच्या हस्तुकीं अनावरण जालें. ह्या सर्तीत 1.9 किलोमीटर पेंवप, 90 किलोमीटर चलप आनी 21.1 किलोमीटर धांवप अश्यो सर्ती आसतल्यो. गोंय राज्य आतां ह्या सर्तीच्या आयोजना खातीर केंद्र जावपाक लागलां. ह्यो सर्ती हेर देशांनी आयोजीत करप खूब खर्चीक जाता. मात गोंयांत रावप, येरादारी, खेळाक लागपी पोशक वातावरण सगळेंच उपलब्ध आशिल्ल्यान गोंय अशा खेळाच्या सर्ती खातीर योग्य थारता अशें दीपक राज हांणी ह्या वेळार म्हळें. निरशेवणी आनी ताण पयस करपा खातीर खेळांतल्यान उर्जा मेळटा. ह्याच कारणाक लागून हांव आयएनमॅन ह्या सर्तीक जोडलां अशें सयामी शेख हांणी ह्या वेळार उलयतना म्हळें. एकदा वेळ गेलो की तो परत मेळना. पयशे करूं येता मात बऱ्या भलायकी खातीर फीट रावप म्हत्वाचें अशें सयामीन मुखार म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेलो खबरो। आदिवासी विद्यार्थ्यांखातीरच्यो केंद्रीय शिष्यवृत्ती अर्ज करपाची मुजत वाढिल्या अशी माहिती गोय सरकाराच्या आदिवासी व्यवहार संचालनालयान दिल्या। दरेका शाळेच्या प्राचार्यांनी ही माहिती विद्यार्थ्यांमेरेन पावोवची अशे परिपत्रकात म्हळा, जाका लागून खंयचोच अनुसूचित जातीचो विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित उरचो ना। केंद्रीय शिष्यवृत्ती खातीर विद्यार्थ्यांक 30 नोव्हेंबर मेरेन अर्ज करपाक मेळटले। शाळेच्या नोडल शिक्षका खातीर अर्ज मंजूर करपाची निमणी तारीख 20 डिसेंबर आसा, जाल्यार राज्य पांवड्यार तो 30 जानेवारी 2026 मेरेन उरतलो। 20 डिसेंबर मेरेन विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य करून केंद्र सरकाराच्या एनएसपी पोर्टलाचेर अपलोड करचे अशें ह्या परिपत्रकांत म्हळां। मडगांवांत तयार जावपी कोयराचेर दर दिसा प्रक्रिया करपा खातीर सोनसडो हांगा रोखडोच गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचेर चलपी प्रकल्प सुरू जातलो। मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हांणी ही म्हायती दिली। हो प्रकल्प उबारपाचें काम पुण्यांतल्या कंपनीक दिलां। डिसेंबर म्हयन्याच्या निमण्या सप्तकांत वा जानेवारी म्हयन्याच्या पयल्या सप्तकांत हो प्रकल्प सुरू जातलो। ह्या प्रकल्पांत सरमिसळ आशिल्ल्या कोयराचेर प्रक्रिया जाता अशें तांणी सांगलें। आयज मडगांव पालिका मंडळाची खाशेली बसका जाली। ह्या बसके उपरांत प्रसार माध्यमा कडेन उलयतना शिरोडकर हांणी ह्या प्रकल्पांत दर दिसा 10 टन कोयराचेर प्रक्रिया जातली, सुमार 7.5 कोटी रुपया खर्चून हो प्रकल्प बांदतले अशें सांगलें। आयच्या बसकेंत मडगांव शिगमोत्सव पालिके वतीन मनोवपा खातीर एक समिती काडपाचो निर्णय जालो। गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी 2025 निर्मात्यां खातीर जगा कडेन एक पूल म्हणून काम करतलो अशें नवी दिल्लींत पत्रकार परिशदेंत उलयतना माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी म्हळें। चित्रपट महोत्सवांत 81 देशांतले 240 चित्रपट प्रदर्शीत जातले, देखून इफ्फी भारतीय चित्रपटांक एक जागतीक व्यासपीठ प्रदान करतली। इफ्फीत एआय आनी एआय आधारीत सामग्री खातीर समर्पीत विभागा सयत नवीन तंत्रज्ञानाचो समावेश करतले। ह्या वर्सा बायलांनी दिग्दर्शीत केल्ले 50 परस चड चित्रपट प्रदर्शीत करतले, जाका लागून सरकाराच्या नारी शक्तीच्या दृष्टीकोनांक चालना मेळटली अशें तांणी सांगलें।
ट्रेडिशनल ओपनिंग टेक्स प्लेस दिस इयर, अपार्ट फ्रॉम दॅट परेड ओपनिंग इटसेल्फ, द परेड फ्रॉम मीडिया सिनेमा हाऊसेस फ्रॉम द स्टेट्स द कल्चरल ट्रूप्स दे डू परेड इन द गोवा स्ट्रीट्स, सो दिस इज अ न्यू इनिशिएटिव दिस इयर वी टेकन।
ह्या वेळार माहिती आनी प्रसारण सचिव संजय जाजू हांणी माहिती दिली।
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इज टू एन एक्सटेंट आवर एफर्ट टू शोकेस द सिनेमॅटिक डायव्हर्सिटी दॅट वी हॅव इन आवर कंट्री, एट द सेम टाइम प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज टू ग्लोबल फिल्म मेकर्स टू कम अँड स्क्रीन देअर फिल्म्स टू द सिनेफाइल्स हू कम इन फ्रॉम नॉट जस्ट इंडिया फ्रॉम बट फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड।
ह्या वेळार भारताच्या फिल्मात वापरपी तंत्रज्ञानाविषयी फिल्म कलाकार, निर्माता आणि निर्देशक शेखर कपूर हांनी सांगले।
वी आर अ कल्चर अ नेशन ऑफ स्टोरी टेलर्स अँड वी हॅव टू टेक आवर स्टोरीज आउटसाइड, नॉट जस्ट बिकॉज वी से अरे हम इंडियन हैं हम अपनी कहानी सुनाएंगे, बिकॉज दीज स्टोरीज आर रेलेवेंट टू द वर्ल्ड, द मोरालिटी द कल्चर द कॉन्फ्लिक्ट्स आर रेलेवेंट टू व्हॉट एवर इज गोइंग ऑन इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, दॅट्स व्हाई इंडिया बिकम्स सो इम्पॉर्टंट अँड दॅट्स व्हाई टेक्नॉलॉजी बिकम्स सो इम्पॉर्टंट दॅट वी यूज टेक्नॉलॉजी। इतने सिनेमा हाउस है नहीं दुनिया में जहां हमारी कहानी आ सकती है। Do it with technology. We do it with AI.
भारतीय फिल्माची जागतिक पांवड्यार महत्व आणि मुखार पावल्यात हे विषयी त्यांनी सांगले।
Indian films are surpassing Hollywood. In Canada the same thing is happening. In Europe the same thing. They're not surpassing it, but Indian films are becoming more and more important. So the more young people come and participate, the more our stories are taken outside. Our culture is taken outside and therefore we must go on and thank you very much for including and making this so inclusive.
गोवा विद्यापीठान 10 ते 14 नोव्हेंबर मेरेन भोपाळ मध्य प्रदेशात सेजी विद्यापीठात जावपी एआययू साऊथ वेस्ट झोनल इंटर युनिव्हर्सिटी जुडो सर्तीत वांटो घेवपा खातीर जुडो दादलो आनी बायलो पंगड वेंचून काढला। पंगडा खातीर किट वितरण आनी निरोप सुवाळो 5 नोव्हेंबराक गोवा विद्यापीठाच्या खेळा विभागात आयोजित केल्लो। पणजे वेळशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.2 डिग्री सेल्सियस तर किमान 22.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको प्रमाणात पावस आनी धुके पडूं येता, चडशे कडेन वातावरण सुकें आसतले अशें वेधशाळेन सांगलां। आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताची 150 वर्सां पुराय जावपाची कार्यावळ पुराय देशभरात व्हडा उमेदीन मनयली। या गीतातल्यान प्रेरणा घेवन आमच्या स्वातंत्र्या खातीर झुजपी देशा खातीर जगचे अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांक केला। गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी 2025 81 देशांतले 240 चित्रपट प्रदर्शीत जातले। गोवा विद्यापीठान 10 ते 14 नोव्हेंबर मेरेन भोपाळ मध्य प्रदेशात सीजी विद्यापीठा जापी एआययू साउथ वेस्ट झोनल इंटर युनिवर्सिटी जुडो सर्ती खातीर जुडो दादल्यांनी बायलो पंगड वेंचून काडला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.